नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 4 ऑगस्ट शुक्रवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनयजवळ आईसोबत घरी जात असताना प्रेरणा योगेश नेमाडे या 4 वर्षांच्या चिमुकलीचा भरधाव डंपरने जोरदार धडक दिली.